उपदेशक अध्याय 8 ज्ञानी मनुष्य कोण आहे, जीवनात काय घटना घडणार आहे हे कोणाला समजते? मनुष्यातील ज्ञान त्याचे मुख प्रकाशित करते आणि त्याच्या मुखाचा कठीणपणा बदलतो. मी तुम्हा सल्ला देतो की राजाची आज्ञा पाळा, कारण त्याचे संरक्षण करण्याची तू देवाची शपथ घेतली आहे. त्याच्या समोरून जाण्याची घाई करू नको आणि जे काही चुकीचे आहे त्यास पाठिंबा देऊ नको, कारण राजाच्या इच्छेला येईल तसे तो करतो. राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्यास कोण म्हणेल तू काय करतो? जो राजाच्या आज्ञा पाळतो तो अनिष्ट टाळतो. शहाण्या मनुष्याचे मन योग्य वेळ व न्यायसमय समजते. प्रत्येक गोष्टीला योग्य उत्तर मिळण्याचा आणि प्रतिक्रिया दर्शविण्याचा समय आहे, कारण मनुष्याच्या अडचणी मोठ्या आहेत. पुढे काय होणार आहे कोणाला माहीत नाही. काय होणार आहे हे त्यास कोण सांगू शकेल? जीवनाच्या श्वासास थांबू धरण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि कोणालाही त्याच्या मरणाच्या दिवसावर अधिकार नाही. युद्ध चालू असताना कोणाच्याही सैन्यातून सुटका होत नाही आणि दुष्टही त्याच्या दासास सोडणार नाही. मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि कोणतेही काम जे भूतलावर करण्यात येत आहे त्याकडे मी आपले लक्ष लावले आहे. एक समय आहे त्यामध्ये दुसरा मनुष्य आपल्या वाईटासाठी दुसऱ्यावर अधिकार करतो. मी दुष्टांना सार्वजनिकरित्या पुरताना बघितले, त्यांना पवित्र जागेतून नेले आणि पुरले, आणि त्यांनी ज्या शहरात दुष्ट कामे केली तेथील लोक त्यांची स्तुती करत होते. हे सुद्धा निरुपयोगी आहे. जेव्हा वाईट गुन्ह्याबद्दल शिक्षेचा हुकूम होऊ नये ती लवकर अंमलात आणली जात नाही, त्यामुळे मानवजातीचे मन वाईट करण्याकडे तत्पर असते. पापी 100 दुष्कृत्य करेल आणि तरीही तो भरपूर आयुष्य जगला. असे असले तरी मला माहीत आहे जे देवाचा सन्मान करतात, जे त्याच्या समक्ष त्यास मान देतात, हे अधिक चांगले आहे. पण दुष्टाचे हित होणार नाही, त्यास दीर्घायुष्य लाभणार नाही. त्याचे दिवस क्षणभंगूर सावलीसारखे असतील, कारण तो देवाला मान देत नाही. पृथ्वीवर आणखी एक निरर्थक गोष्ट घडते. असे काही नीतिमान असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते, आणि असे काही दुष्ट असतात की नीतिमानाच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते. मी हे म्हणतो येई व्यर्थ आहे. मग मी आनंदाची शिफारस केली, कारण मनुष्याने खावे प्यावे व आनंद करावा, यापेक्षा सूर्याच्या खालती त्यास काही उत्तम नाही, कारण त्याच्या आयुष्याचे जे दिवस देवाने त्यास पृथ्वीवर दिले आहेत त्यामध्ये त्याच्या श्रमामध्ये हे त्याच्याजवळ राहील. जेव्हा ज्ञान समजायला आणि जे कार्य पृथ्वीवर चालले आहे ते पाहायला जेव्हा मी आपले मन लावले, कारण अहोरात्र ज्याच्या डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात, तेव्हा देवाचे सर्व काम पाहून मला समजले की जे काम भूतलावर करण्यात येत आहे ते मनुष्यास पुरते शोधून काढता येत नाही, कारण ते शोधून काढायला मनुष्याने किती श्रम केले तरी ते त्यास सापडणार नाही. आणि या व्यतिरिक्त कोणी ज्ञानी मनुष्याने मी ते जाणीन असे जरी म्हटले तरी त्यास ते सापडणार नाही.